ആകാശവാണി മുംബൈ. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं संसदेत निवेदन. विरोधकांनी केली लोकसभेत चर्चेची मागणी. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ. देशभरात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आयसीसी T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव. भारताच्या नावे 3 विक्रमांची नोंद. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. राज्यसभेत माजी सदस्य मुकुल रॉय, डॉ जनार्दन वाघमारे आणि HK दुआ यांना सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ SJYSHANKAR आज राज्यसभेत आपल्या निवेदनात म्हणाले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच संबंधित मंत्रालय समन्वयानं काम करत आहेत. तसंच पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी सरकारकडून राजनैतिक प्रयत्न सुरूच राहतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इराणमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीयांना सरकारनं जानेवारी महिन्यातच याबाबतचा सल्ला दिला होता आणि त्यांना भारतीय दूतावासात नोंदणी करायला सांगितल्याचं डॉ जयशंकर यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, ओमान, जॉर्डन, इस्रायल आणि बहरीनच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली आणि त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे अशी माहिती जयशंकर यांनी सभागृहाला दिली. आखाती देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय राहतात. ऊर्जा सुरक्षा, खनिज तेल आणि वायू पुरवठ्यासाठी हे देश महत्वाचे असून ते भारताचे प्रमुख व्यापारी भागीदारी आहेत. त्यामुळे या वाढत्या संघर्षाचा परिणाम जहाज वाहतुकीवर आणि पर्यायानं सामान्य जीवनावर होत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर चर्चेच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. परराष्ट्र मंत्री डॉ SJYSHANKAR पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर निवेदन देण्यासाठी उभे राहिले. मात्र तेव्हा विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना सरकारकडून सविस्तर उत्तरं दिली जात आहेत. सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेवर असताना विरोधक पश्चिम आशियावर चर्चेची मागणी करत असल्याची टीका पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी केली. या गदारोळातच परराष्ट्र मंत्र्यांनी निवेदन सादर केलं. मात्र त्यानंतर देखील विरोधकांच्या घोषणा सुरूच राहिल्याने सभागृहाचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. तत्पूर्वी आज सकाळी कामकाज सुरू झाल्यावर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिलाँगचे विद्यमान खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीचे नेते डॉक्टर रिकी अँड्रू जे सिंकॉन, तसंच कुमारी सुशीला त्रिरिया, देवी बक्सिंग, पूर्णमासी राम आणि KP उन्नीकृष्णन या 4 माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. होर्मुज मार्गे वाहतूक बंद झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसंच युद्धस्थितीमुळे कुवैत आणि संयुक्त अरब अमिरातींसारख्या देशांनी खनिज तेल उत्पादन आणि निर्यातीत कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचं मूल्य प्रति बॅरल $110 पुढे गेलं आहे. गेल्या 7 दिवसात या दरात 55% जास्त वाढ झाली आहे. राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. बिहारमध्ये छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा पक्ष निरीक्षक असतील, तर हरियाणामध्ये गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, ओदिशामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्या असून जनतेच्या आकांक्षा हा अर्थसंकल्पाचा पाया आणि सरकारची जनतेसाठीची वचनबद्धता असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते सबका साथ सबका विकास या धोरणाअंतर्गत अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करत होते. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य सेवांचा विस्तार झाला आहे याचा उल्लेख त्यांनी केला.
भारत आज प्रिवेंटिव और होलिस्टिक हेल्थ के लिए एक विशाल विजन पर काम कर रहा है। पिछले कुछ वर्षों में देश का हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मजबूत हुआ है। सैकड़ों जिलों में नए नए मेडिकल कॉलेज खुल गए हैं। आयुष्मान भारत योजना, आरोग्य मंदिरों के माध्यम से स्वास्थ्य सेवाओं की पहुंच गांव-गांव तक बढ़ाई गई है।
भविष्यात मुलींना तंत्रज्ञानात समान संधी मिळाव्यात आणि तरुण संशोधकांना नवोन्मेष आणि नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहित करणारी एक मजबूत संशोधन परिसंस्था निर्माण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्राच्या प्रगतीकडे लक्ष दिलं जाणार आहे. तसंच शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये उद्योग व्यवसायात सहकार्य आणि संशोधनावर भर देण्याच्या गरजेकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना वास्तविक जगाचे अनुभव मिळतील असंही त्यांनी सांगितलं. दिल्लीतल्या कथित उत्पादन शुल्क घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर 21 जणांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी केजरीवाल, सिसोदिया आणि इतर प्रतिवादींकडून त्यावर जवाब मागितला आहे. पुढची सुनावणी येत्या 16 मार्चला ठेवली आहे. इस्रायली फौजांनी बैरूटमध्ये लेबनॉनच्या लष्करी ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात 5 वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचं इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या लक्षवेधी हल्ल्यात खतम अल अनबिया या संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त झालं असून त्यांचा प्रमुख अबू अल कासम बाबा इयान मारल्या गेल्याचंही या सूत्रांनी सांगितलं. ही संघटना इराणमध्ये दहशतवादी कारवायांसाठी माणसं पुरवत होती असं इस्रायलचं म्हणणं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र मोजताबा खोमेनी यांची निवड झाली आहे. दरम्यान इराणच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याला लक्ष्य करण्यात येईल अशी धमकी इस्रायलनं दिली आहे. विश्वविजेत्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. 3 वेळा विश्वविजय केल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू, त्यांचे सहकारी आणि व्यवस्थापकीय कर्मचारी यांचं कौतुक करावं तितकं कमी असल्याचं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाले आहेत. तर हा विश्वचषक जिंकून भारतीय संघाने हे सिद्ध केलंय की दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवता येतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. गेल्या 2 वर्षात भारताच्या विविध क्रिकेट संघांनी 6 विश्वचषक पटकावल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विश्वचषक जिंकल्याबद्दल आज लोकसभा आणि राज्यसभेतही भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं. भारतीय संघाने आपलं कौशल्य, सांघिक कामगिरी आणि शिस्तीच्या बळावर हा विजय मिळवल्याचं लोकसभेत पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल म्हणाले. तर विश्वचषकाच्या या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचा देशभरातल्या लाखो क्रिकेटप्रेमींना अभिमान वाटतो आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राज्यसभेत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळातही आज भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं. भारताच्या T20 क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष सर्वत्र सुरू आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि विश्वविजेते पदावर 3रा नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करत भारताने सलामीवर संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शिवम दुबे यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 5 बाद 255 धावा केल्या. मात्र न्यूझीलंडच्या संघाला या धावाचा पाठलाग करता आला नाही. अक्षर पटेलने 3 तर जसप्रीत बुमराहने 4 गडी बाद करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यामुळे न्यूझीलंडचा सगळा संघ 59व्या षटकात फक्त 159 धावा करू शकला. 4 षटकात 15 धावा देत 4 बळी घेणारा बुमराह सामनावीर ठरला तर संजू सॅमसन मालिकावीर ठरला. या विजयासह भारताने T20 क्रिकेट प्रकारात 3 विश्वविक्रम केले. T20 विश्वचषक सलग 2 वेळा जिंकण्याचा, मायदेशात विश्वचषक जिंकण्याचा तर 3 वेळा विश्वविजेता ठरण्याचा असे 3 विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंदवले गेले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं संसदेत निवेदन. विरोधकांनी केली लोकसभेत चर्चेची मागणी. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ. देशभरात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि ICC T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव. भारताच्या नावे 3 विक्रमांची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.